var dinam dedik ki burada onu attıydı.
Sizega uti. Kamati babuti dharumiya. Jiye seni uthile pane. Mana saingh bhavane. Narigave seth karane tond suti. Jiye vrutti jiya avadi. Buddhi hoye vedi. Vishaya jiya godi tega iccha. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू हे आपलं चाललेलं होत. भगवंतांनी पंच महाभूत अव्यक्त प्रकृती मन बुद्धि अहंकार दहा इंद्रिय अशा प्रकारे क्षेत्राचं वर्णन केल्यानंतर क्षेत्रामध्ये जे विकार आहेत त्याचं वर्णन करायला आता सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातला इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती याच्यापैकी इच्छा हा विकार मागच्या वेळेला आपण पाहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू. इच्छा केल्यानंतर ज्या वस्तूची इच्छा केली त्याचं इंद्रियांना एक प्रकारे आमिष जोडलं जात. जर शिकार करायची असेल तर वाघाच्या समोर एक आमिष ठेवायला लागतं. इंद्रियामध्ये आत एखादं शेळी किंवा बकरी अशी ठेवली जाते आणि तिथं मग वाघ प्रवेश करतो त्या आमिषाच्या योगाने. मासे मारताना तो जो गळ असतो त्याला देखील आमिष टोचून ठेवतात, गांडुळा वगैरे त्या गळाला टोचून ठेवतात आणि मग तो गळ पाण्यामध्ये टाकतात. इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे. इच्छा केल्यानंतर ज्याची इच्छा करतो ते मिळणं म्हणजे इंद्रियांना आमिष मिळणं. ते जेव्हा मिळत नाही तेव्हा जोडे ऐसा जो डावो पडे तो जोडावा ते आमिष प्राप्त व्हावं अशा प्रकारचा जो अभिलाष उत्पन्न होतो पण तो अभिलाष पुरा होत नाही त्यामुळं जो विकार निर्माण होतो त्याला द्वेष असं म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराज द्वेषाचं वर्णन करतायत. इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू. कामनेला अडथळा कामाला अडथळा हे द्वेषाचं स्वरूप सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये देखील ध्यायतो विषयान पुसहा संगाहा तेषु उपजायते संगात संजायते कामहा कामात क्रोधहा अभिजायते. कामापासून क्रोध निर्माण होतो. कोणी कोणी याचं निरूपण करताना असं म्हटलेलं आहे की काम जर प्रतिहत झाला कामाला जर अडथळा प्राप्त झाला तर क्रोध निर्माण होतो. कारण प्रत्येक कामातून क्रोध निर्माण कसा होतो किंवा होतो याच्याविषयी साशंकता आहे. त्यामुळं कामाला जर अडथळा झाला तर क्रोध निर्माण होतो असं निरूपण केलेलं आहे. पण भगवंतांचे शब्द मात्र कामाला अडथळा केल्यावर मग क्रोध निर्माण होतो असे नाहीये, तर कामापासून क्रोध निर्माण होतो असे भगवंतांचे शब्द आहेत। त्यामुळं असा अर्थ जो ओढून काढलेला आहे, काम जर अडवला गेला, कामना जर पुऱ्या झाल्या नाही तर क्रोध निर्माण होतो, हा अर्थ तितकासा बरोबर नाही। कामना जरी पुऱ्या झाल्यात तरी देखील मन क्षुब्ध होतं, अगदी तात्पुरतं मन शांत होईल आणि पुन्हा मन क्षुब्ध होईल, आणि कामना पुऱ्या झाल्या नाहीत तरी देखील मन क्षुब्ध होईल। क्रोध हा धातू क्षोभ दर्शवणारा धातू आहे। आपण ज्या संताप या अर्थाने क्रोध हा शब्द वापरतो तसा तो शब्द नाही। काम जर प्रतिहत झाला तर क्षोभ निर्माण होतोच, पण काम पुरा झाला तरी देखील क्षोभ निर्माण होतो। कामनेची पूर्ती झाली तरी देखील क्षोभ निर्माण होतो। प्रत्येक कामाच्या पूर्ततेने एक प्रकारची न संपणारी अशी अव्यक्त अशी बेचैनी येत असते, कोणतीही कामना असो। त्या कामनेच्या पूर्ततेनंतर पूर्ण समाधान न लाभता पुन्हा एकदा बेचैनी येते। याला भगवंतांनी तिथं क्रुध हा धातू वापरून क्रोध असं म्हटलेलं आहे, ती खरं म्हणजे क्षुब्धता आहे। आणि इथं देखील इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे, ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू, असं म्हणताना इच्छिलेली गोष्ट पुरी व्हावी म्हणून जी अभिलाषा असते ती अभिलाषा पूर्ण न झाल्यामुळं द्वेष निर्माण होतो असं म्हटलेलं आहे। हा जो द्वेष आहे तो द्वेष आणि तिथं जो क्रोध म्हणलेला आहे तो क्रोध एकाच न्यायाचे असे शब्द आहेत। इच्छा पुरी झाल्यानंतर जर मन शांत होत असतं, जर शांती प्राप्त होत असती, तर आतापर्यंत किती इच्छा पुऱ्या झालेल्या आहेत त्या प्रमाणात शांती मिळायला हवी होती। पण इच्छेच्या पूर्तीनंतर देखील द्वेष निर्माण होताना दिसतो। त्यामुळे एवढं जे निरूपण आहे की इच्छा जर पुरी झाली नाही तरच द्वेष निर्माण होतो, तर अशा प्रकारचं निरूपण हे अर्धवट आहे असं वाटतं। जर निरिच्छा असेल तरच शांती मिळेल, इच्छेने देखील अशांतीच राहील, इच्छेने देखील क्षुब्धता तशीच राहील। न जातु कामाहा कामानाम उपभोगेन शाम्यते असं भगवंतांनी म्हटलेलं आहे। कामनांचा उपभोग घेतल्यानंतर त्या शमत नाहीत। तर जसं अग्नीमध्ये तेल घातल्यानंतर जसा तो अधिक भडकतो, तसं कामनांच्या पूर्ततेनंतर कामना अधिक भडकतात। इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे, ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू। मी एक असा विनोद वाचलेला होता की एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो आहे की आज मला तुझ्याविषयी विशेष सहानुभूती वाटते आहे। कशाकरता सहानुभूती वाटते आहे? तो म्हणाला काय बरं काय झालं? तर तेव्हा पहिला मित्र सांगतो की आज माझ्या सौभाग्यवतींनी नवीन साडी खरेदी केलेली आहे आणि ती साडी नेसून तुझ्या सौभाग्यवतींना भेटण्यासाठी म्हणून ती येणार आहे, म्हणून मला विशेष सहानुभूती वाटते आहे। इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे, ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू। आता ययावरी सुख ते एवं विध देख, जेणे एकेची अशेख विसरे जीवू। एवढं निरूपण झाल्यानंतर आता सुखाबद्दल काय सांगतो ते ऐक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जेणे एकेची अशेख विसरे जीवू, जे एक प्राप्त झालं असताना बाकी सर्व गोष्टी जीव विसरून जातो त्याला सुख असं म्हणतात. मना वाचे काये जे आपुली आण वाये, देह स्मृतीची त्राये मोडीत जेये. मन वाचा शरीर जे आपुली आण वाये, मनानी वाचेनी इंद्रियांनी शरीरानी सर्वस्व अर्पण करून देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये, ते सुख प्राप्त झालं असताना देह स्मृती म्हणजे देहच मी, ही जी देहाची स्मृती आहे ती देहाची स्मृती मोडून पडत नाहीशी होत जे प्राप्त होत. जयाचेही झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणे वरी ही लाभू. जे प्राप्त झालं असताना प्राण पांगळे होतात, प्राणांचा मनाचा लय होतो. जयाचेही झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणे वरी ही लाभू. आणि सात्विक अशा वस्तूंपासून सत्व गुणापासून जो काही लाभ होतो तो लाभ दुप्पट करून जणू मिळतो, द्विगुण होऊन जणू मिळतो, ज्यामुळं ते सुख जयाचे झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणे वरी ही लाभू. का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. किंवा सर्व इंद्रिय वृत्ती आघवाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटुनी सर्व इंद्रिय वृत्ती आत हृदयाच्या एकांतामध्ये नाहीशा होऊन लीन होऊन सुषुप्ती आणि जेगा. जी सुषुप्ती प्राप्त होते ती सुषुप्ती ज्याला घेऊन येते ते सुख. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाव सुख. जास्त काय सांगायचं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेव्हा जीवाला आत्मबोध होतो त्यावेळेला जीवाला जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. मना वाचे काये जे आपुली आण वाये, त्या ठिकाणी मन शिल्लक राहत नाही, वाचा शिल्लक राहत नाही, देह बुद्धी शिल्लक राहत नाही. शिल्लक राहील तर शपथ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मना वाचे काये जे आपुली आण वाये, देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये. देह स्मृतीचा आश्रय मोडून टाकत जे प्राप्त होतं त्याला सुख असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज जे सुखाचं वर्णन करतायत तर ते दोन प्रकारांनी करतायत, एक म्हणजे सुषुप्ती आणि दुसरं म्हणजे जीवाला होणारा आत्मबोध. या दोन बाजूंनी सुखाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत. आणि हे वर्णन करत असताना मन बुद्धी देह याची आठवण नाहीशी होते असं ते सांगतायत. जेव्हा सुषुप्ती असते गाढ निद्रा असते त्यावेळेला देह मन बुद्धीची आठवण संपलेली असते. कोणताही विचार ज्या निद्रेमध्ये नाही ज्या निद्रेमध्ये स्वप्न नाहीत अशी निद्रा त्याला सुषुप्ती असं म्हटलं जातं. स्वप्नरहित प्रगाढ अशी निद्रेची स्थिती याला सुषुप्ती असं म्हटलं जातं. या सुषुप्तीमध्ये मन नसतं, देहाची जाणीव नसते. अजून एक सुखाची अवस्था आहे, त्या सुखाच्या अवस्थेमध्ये म्हणजे जीवाला जेव्हा आत्मबोध होतो त्यावेळेला देखील देहाची मनाची बुद्धीची आठवण निमालेली असते. हे जे सुख आहे हे सुख मिळत असताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जयाचे झालेपणे पांगुळा होई जे प्राणे. हे सुख प्राप्त होत असताना प्राण पांगळे होतात, प्राणांचा लय होतो. केव्हाही सुख मिळत असताना प्राण पांगळे होऊन जातात, प्राणांचा लय होतो, प्राण लीन होऊन जातात, स्तब्ध होऊन जातात. जे ध्यान करणारे साधक आहेत त्यांना याचा चांगला अनुभव आहे की ध्यानाच्या उत्तम स्थितीमध्ये जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा मनाच्या लयाच्या पाठोपाठ प्राणांचा देखील लय होतो, आणि प्राणांचा लय झाल्यानंतर वासनांचाही लय होतो, आणि आत्मसुख आत्मसमाधान स्वरूप सुख याची प्राप्ती साधकाला होते. राजयोगाच्या साधनेमध्ये मनाकडे साक्षीत्वाने पाहत असताना चित्तवृत्ती नाहीशा होतात, चित्तवृत्ती लीन होतात, आणि चित्तवृत्ती लीन झाल्यानंतर या ठिकाणी आज्ञाचक्राच्या भागामध्ये चित्तवृत्ती लीन होऊन जातात, चित्तवृत्तींचा लय होतो. चित्तवृत्तींचा लय झाल्यावर पाठोपाठ प्राणशक्तीचा देखील लय होतो, प्राण देखील पांगळे होऊन जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नासा पुटवनी वारा वाहत असे अंगुळे बारा, तो गच्च धरूनी माघारा परतोनी ठाके. नासाभ्यंतर चारिणव असा एवढाच प्राण राहतो, अगदी नाकातल्या नाकात असा बराचसा स्तब्ध. आचार्यांनी याला केवल कुंभक असं म्हटलेलं आहे. प्राण आपले आपण सहज थांबून राहतात, मन लीन होतं, प्राण लीन होतात, थांबून राहतात, आणि हे सर्व या भागामध्ये घडतं. याला चिदाकाश, मूर्धनी आकाश, गगनाकाश, मस्तकाकाश अशी नावं आहेत. या भागामध्ये जेव्हा प्राणांचा लय होतो मनासकट, किंवा मनाचा लय होतो प्राणांसकट, त्यावेळेला जे प्राप्त होतं त्याला सुख असं म्हणतात. एक आपलं स्वतःचं असं सुख आहे आणि एक इंद्रियांचं असं सुख आहे. इंद्रियांचं जे सुख असतं ते सुख देखील आपल्याकरता असतं. तुम्ही गणपती उत्सवामध्ये बाहेर पडाल आणि बाहेर पडाल आणि आरास पाहाल, तुमचे डोळे काही काळ सुखावतील, पण जर सारखीच आरास तुमच्या डोळ्यासमोर धरली तर तुमच्या सुखाला बाधा येईल. एक इंद्रियांचं सुख आहे, ते इंद्रियांचं सुख देखील इंद्रियांच्या माध्यमातून तुम्हीच घेत असता, तरी देखील इंद्रियांच्या माध्यमातून तुम्ही जे सुख घेता ते सुख आणि तुमचं सुख याच्यामध्ये मूलतः फरक आहे. त्यामुळे जर त्याच सुखाचा मारा तुमच्यावर झाला तर तुम्ही कंटाळून जाता. एखादं उत्तम संगीत तुम्ही ऐकत असाल, ते संगीत सातत्याने जर तुमच्या कानावर पडायला लागलं, म्हणजे अर्धा तास ऐकणं ठीक आहे, एक तास ऐकणं ठीक आहे, दोन तास ऐकणं ठीक आहे, पण जर तासन तास तुमच्या कानावर यायला लागलं तर त्या इंद्रियांच्या वाटे मिळणाऱ्या सुखाचं तुमच्या सुखावर आक्रमण होतं, तुम्हाला ते सुख नको असं वाटायला लागतं. इंद्रियांच्या मार्गातून मिळणारं जे सुख आहे ते सुख आणि आपलं सुख याच्यामध्ये फरक आहे. जर आपल्या सुखाच्या आड इंद्रियांची जर सुख येत असतील तर ती सुख देखील बंद करावीत असं आपल्याला वाटतं. त्याच्यामध्ये सुख वाटेन असं होतं, अगदी भीमसेन जोशी जरी गात असले तरी देखील किती वेळ तुम्ही ऐकाल, एक वेळ अशी येईल की तुम्ही तो रेडिओ बंद करून टाकाल, बंद बस. अगदी रंग जरी झाले तरी किती तुम्ही रंग पाहाल, जर सारखा रंगांचा मारा तुमच्या डोळ्यावर केला तर तुम्हाला ते रंग नकोसे वाटायला लागतील. विनोबा असं म्हणतात की नभा सारिखे रूपया राघवाचे, असं जे साधक म्हणतो याचं कारण कोणताही रंग नसलेलं असं जे आकाशाचं रूप आहे ते रूप, तो रंग खऱ्या अर्थाने डोळ्याला सुखावह असं वाटतं. इतर जे कृत्रिम रंग आहेत त्या कृत्रिम रंगामध्ये फार तुम्ही रमू शकणार नाही. म्हणून एक इंद्रियांची सुख आहे आणि एक आपलं स्वतःचं सुख आहे, अस्तित्वगत असं सुख. हे अस्तित्वगत असं सुख जर इंद्रियांचा विसर पडला तर आपण जागे असताना, जर मनाचा विसर पडला आपण जागे असताना, जर बुद्धी तर्क लढवत नसेल तर, जर मनाचं अमन झालं असेल तर, जर देहबुद्धी नाहीशी झाली असेल तर केवळ आपल्या अस्तित्वाचं सुख असं आपल्याला मिळतं. ध्यानामध्ये जे सुख मिळतं ते सुख केवळ निखळ शुद्ध अशा अस्तित्वाचं सुख मिळत असतं. देहाच्या निरपेक्ष, मनाच्या निरपेक्ष, बुद्धीच्या निरपेक्ष, स्त्री पुरुष भावाच्या निरपेक्ष असं जे सुख त्या ठिकाणी मिळतं केवळ अस्तित्वाचं सुख, याचा मात्र कधी कंटाळा येत नाही. म्हणून ते सुख अविट आहे असं म्हटलं जातं. किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होये तया नाव सुख. ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. आणि अशी अवस्था न जोडता, आता ज्या सुखाचं वर्णन आपण ऐकलं तसं सुख प्राप्त न होता वेगळ्या अवस्थेमध्ये राहणं, याच्या विपरीत अवस्थेमध्ये राहणं तेच दुःख असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते प्रसंगी सुख आहे असं वाटेल तरी देखील ते सुख नाही, ते दुःख आहे. तुम्हाला तात्पुरतं जरी त्याच्यात सुख वाटलं तरी ते सुख नसेल, ते दुःखच असेल. किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होये तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. मी असं ऐकलं की आपल्या पत्नीला गाडी चालवताना ऍक्सिडेंट झाला म्हणून पती मोठ्या घाईघाईने हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टर भेटले. डॉक्टर असं सांगत होते की वरचा ओठ थोडासा फाटला आहे, त्याला टाके घालायला लागतील. ₹100 लागतील असं डॉक्टर म्हणाले. तेव्हा नवऱ्यानी ₹200 काढून दिले. नवरा असं म्हणाला की दोन्ही ओठ शिवून टाका. अशा प्रकारे दोन्ही ओठ शिवल्यानंतर जे होईल असं वाटणं हा सुखाचा आभास आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. आपण पुढच्या वेळेला अजून पाहू. हरिओम तत्सत.
विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सब कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम भद्रम करणे शृणयाम देवा भद्रम पश्येमाक्षिभिर्यजक्रा स्थिरैरंगैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः ॐ शान्ति शान्ति शान्तिः।